नमस्कार. आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्राच्या बातमीपत्रात मी राजश्री पोहेकर आपलं स्वागत करते. ठळक बातम्या. अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत करणार, नुकसानाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. विभागातल्या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण एस एल भैरप्पा यांचं वार्धक्यानं निधन. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर फोरमध्ये आज भारत बांगलादेश सामना. आता सविस्तर बातम्या. अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत करण्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली आहे. फडणवीस यांनी आज लातूर तसंच सोलापूर इथल्या नुकसानग्रस्त भागाची पाहणी केली, त्यानंतर औसा तालुक्यात उजनी इथं वार्ताहरांशी बोलताना मुख्यमंत्र्यांनी टंचाईच्या वेळी केल्या जाणाऱ्या सर्व उपाययोजना राबवणार असल्याचं सांगितलं. ते म्हणाले,
शासन म्हणून मी आपल्याला यानिमित्ताने आश्वस्त करतो की सगळे निकष बाजूला ठेवून आम्ही सर्व शेतकऱ्यांना सरसकट मदत करणार आहोत आणि जेवढी वाढीव मदत आम्हाला करता येईल ती करण्याचाही आमचा प्रयत्न असेल. आणि एवढंच नाही तर ज्यावेळेस आपण टंचाई घोषित करतो, टंचाईच्या वेळी ज्या उपाययोजना आपण सगळ्या करतो याला टंचाईच समजून तशा प्रकारच्या सगळ्या उपाययोजना या ठिकाणी आम्ही लागू करणार आहोत. या ठिकाणी ज्यांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे त्यांनाही मदत करणार आहोत, ज्यांच्या दुकानाचं नुकसान झालंय त्यांनाही आपण पूर्णपणे मदत करणार आहोत. आणि केवळ या ठिकाणी आपली घोषणा नाही तर पहिला हप्ता 2,300 कोटी रुपयाचा आपण रिलीज देखील केलेला आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोलापूर जिल्ह्यात करमाळा माढा मोहोळ या भागातील पूरग्रस्त परिस्थितीची पाहणी केली. करमाळा इथल्या तात्पुरत्या पुनर्वसन केंद्राला भेट देऊन तिथल्या नागरिकांशी पवार यांनी संवाद साधला. धाराशिव आणि अहिल्यानगर जिल्ह्यांमध्ये झालेल्या अतिवृष्टीमुळे सोलापूर जिल्ह्यातल्या सीना नदीपात्रात मोठ्या प्रमाणावर विसर्ग सुरू आहे. जिल्ह्यातल्या 29 गावांना पुरानं वेढा घातला आहे. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज धाराशिव जिल्ह्यात परांडा तालुक्यातील पूरबाधित करंजा गावाच्या शिंदे वस्ती आणि करळे वस्तीला भेट देऊन अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानाची पाहणी केली. बाधितांना लवकरच तात्पुरती मदत करण्यात येईल तसंच पंचनामे करून अटी आणि निकष यामध्ये शिथिलता आणून मदत करण्यात येईल अशी ग्वाही शिंदे यांनी दिली. जालना जिल्ह्यात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानग्रस्त भागातील शेती शिवाराची आज कृषीमंत्री दत्तात्रय भरणे यांनी पाहणी केली. एकही शेतकरी शासनाच्या मदतीपासून वंचित राहणार नाही असं सांगतानाच तात्काळ पंचनामे करून शासनाला अहवाल सादर करा असे निर्देश त्यांनी जिल्हा प्रशासनाला दिले. ते म्हणाले,
तुमच्या गावातला तुमच्या तालुक्यातला एक गुंड्याचा पण पंचनामा राहणार नाही हे तुम्हाला सांगायला सांगतो. तुमचं एखादं मेंढरं गुरं काय वाहून गेले असेल, कुणाच्या घरात पाणी गेलं असेल, कुणाच्या घराची पडझड झाली असेल त्यांना सुद्धा, किंवा आपण मगाशी आपण तिथं पाहिलं ते क्षेत्र वाहून गेले, सगळं शेती सगळी माती वाहून गेली, तिथं सुद्धा पंचनामा ते पण करतोय. कुठलाही पंचनामा राहणार नाही.
राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांनी बीड जिल्ह्याच्या गेवराई तालुक्यातल्या शेतीच्या नुकसानाची पाहणी करून बाधितांना तात्काळ मदतीचं आश्वासन दिलं. परभणीच्या पालकमंत्री मेघना बोर्डीकर साकोरे यांनीही जिल्ह्यात पूरग्रस्त भागात पाहणी करून आपद्ग्रस्तांना धीर दिला. लातूर जिल्ह्यातल्या तेरणा नदीपात्रातून सावरी गावात पाणी शिरलं आहे. आमदार संभाजी पाटील निलंगेकर यांनी या भागाची पाहणी करून परिस्थितीचा आढावा घेतला. छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात गंगापूर तसंच खुलताबाद तालुक्यात झालेल्या नुकसानाची आमदार प्रशांत बंब यांनी पाहणी करून नुकसानग्रस्तांना दिलासा दिला. नांदेडमधील विष्णुपुरी प्रकल्पाचे 16 दरवाजे उघडण्यात आले आहेत, त्यामुळे शहरातील सखल भागात पाणी शिरलं असून 100 अधिक कुटुंबियांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. जायकवाडी धरणातून 66,000, मांजरा धरणातून 17,000, माजलगाव प्रकल्पातून 6,000 तर पूर्ण रेल्वे पुलाखालून सुमारे 1.5 लाख घनफूट प्रतिसेकंद वेगानं पाण्याचा विसर्ग सुरू आहे. ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण एस एल भैरप्पा यांचं आज म्हैसूर इथं वार्धक्यानं निधन झालं. ते 94 वर्षांचे होते. 5 दशकांहून अधिक काळाच्या कारकिर्दीत त्यांनी 24 कादंबऱ्या लिहिल्या. त्यांना साहित्य अकादमी पुरस्कार तसंच साहित्य अकादमी फेलोशिपसह विविध पुरस्कारांनी गौरवण्यात आलं होतं. भैरप्पा यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू तसंच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दुःख व्यक्त केलं आहे. देशाचा आत्मा जागवणारा विचारवंत आपण गमावला असं पंतप्रधानांनी आपल्या शोकसंदेशात म्हटलं आहे. छत्तीसगडच्या दंतेवाडा इथं 71 नक्षलवाद्यांनी आज आत्मसमर्पण केलं. यापैकी 30 नक्षलवाद्यांवर एकूण 64 लाख रुपये बक्षीस जाहीर होतं. आत्मसमर्पण केलेल्या नक्षलवाद्यांमध्ये वरिष्ठ नक्षली कमांडर तसंच महिलांचा मोठा सहभाग आहे. या बातम्या आकाशवाणीच्या छत्रपती संभाजीनगर केंद्रावरून देत आहोत. वैज्ञानिक तसंच औद्योगिक संशोधन क्षेत्राशी संबंधित योजनेला केंद्रीय मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. सुमारे 2,277 कोटी रुपयांची ही योजना संशोधन क्षेत्रात कार्यासाठी शास्त्रज्ञ तसंच विद्यार्थ्यांना एक व्यापक व्यासपीठ उपलब्ध करून देईल असा विश्वास केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांनी व्यक्त केला. ते दिल्लीत मंत्रिमंडळ बैठकीतल्या निर्णयाची वार्ताहरांना माहिती देत होते. रेल्वे कर्मचाऱ्यांना 78 दिवसांच्या पगारा एवढा बोनस देण्याला तसंच जहाज बांधणी क्षेत्रासाठी सुमारे 1,000 कोटी रुपयांहून अधिकच्या एका विशेष पॅकेजला मंत्रिमंडळानं आज मान्यता दिली. सेवा आणि सुशासन या सूत्राच्या माध्यमातून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकार परिवर्तन आणि प्रगती घडवून आणण्यासाठी निरंतर प्रयत्नरत आहे. सेवा पर्व निमित्त सुरू असलेल्या विशेष मालिकेच्या आजच्या भागात इंडिया एआय मिशनच्या माध्यमातून कृत्रिम बुद्धिमत्ता क्षेत्रात करण्यात येणाऱ्या सुधारणांविषयी जाणून घेऊ.
कृत्रिम बुद्धिमत्ता एआय ही एक क्रांती आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखालील सरकारनं गेल्या वर्षी मार्च महिन्यात 10,300 कोटी रुपयांपेक्षा जास्त खर्चासह इंडिया एआय मिशनला मंजुरी दिली. भारत कृत्रिम बुद्धिमत्ता विकास करण्याच्या बाबतीत आघाडीच्या राष्ट्रांपैकी एक आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणालेत की भारतासाठी एआयला काम करायला लावणं हे आमचं उद्दिष्ट आहे.
आज हम देख रहे हैं भारत एआई डेवलपमेंट और अडॉप्शन में आगे रहने वाले देशों में शामिल है. इसके विस्तार के लिए सरकार ने इंडिया एआई मिशन को लॉन्च किया है. हम मेक एआई इन इंडिया इसके विजन पर काम कर रहे हैं और हमारा उद्देश्य है मेक एआई वर्क फॉर इंडिया.
इंडिया एआय मिशन प्रचंड संगणक क्षमता आणि नवोन्मेष केंद्राची निर्मिती करणं, डेटा सेट विकसित करणं, स्टार्टअप्सना पाठबळ देणं आणि एआयचा सुरक्षित तसंच विश्वासार्ह वापर सुनिश्चित करणं या तत्वांवर आधारित आहे. इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान मंत्री अश्विनी वैष्णव यांनी याबाबत अधिक माहिती दिली.
प्राइम मिनिस्टर्स विजन इज ऑफ डेमोक्रेटायझिंग टेक्नॉलॉजी. इट शुड बी ऍक्सेसिबल टू ऑल. That's why we have done India AI mission in which 34,000 GPUs are today available as a common compute facility for all our innovators. The price of these GPUs is just less than $1 per hour and this is the most affordable common compute facility in the entire world.
इंडिया एआय मोहीम फक्त एक उपक्रम नव्हे तर एक व्हिजन आहे. जबाबदार आणि समावेशक कृत्रिम बुद्धिमत्तेच्या बाबतीत देशाला आघाडीवर ठेवणं आणि 2047 पर्यंत विकसित भारताचा डिजिटल पाया मजबूत करणं हा या मोहिमेचा उद्देश आहे.
केंद्र सरकारने गेल्या 11 वर्षात पायाभूत सुविधा क्षेत्राचा मोठा विकास केला आहे. सामान्य नागरिकांना याचा मोठा लाभ होत असल्याचं ज्येष्ठ उद्योजक राम भोगले यांनी म्हटलं आहे.
दळणवळणाच्या सुविधा म्हणजे विमानं असतील किंवा रेल्वे असेल, रस्त्यांनी प्रवास असेल, या सगळ्या सुविधा सोप्या झाल्यामुळे सामान्य माणूस याचा मोठ्या प्रमाणावरती उपयोग करताना आपल्याला दिसून येतोय.
भोगले यांनी या विषयाचं केलेलं सविस्तर विवेचन सेवा पर्व निमित्त आकाशवाणीच्या विशेष प्रासंगिक या कार्यक्रमात उद्या सकाळी 10:45 आपण ऐकू शकता. छत्रपती संभाजीनगर इथं जिल्हा रुग्णालयात नमो नेत्र संजीवनी स्वास्थ्य अभियानाला आज प्रारंभ झाला. आज पहिल्याच दिवशी 40 अधिक नेत्र रुग्णांची तपासणी करण्यात आली. 2 ऑक्टोबरपर्यंत ही विशेष मोहीम राबवली जाणार आहे. लातूर इथून पुणे आणि मुंबईसाठी सोडल्या जाणाऱ्या राज्य परिवहन महामंडळाच्या बसेस शहरातील 2 क्रमांकाच्या बसस्थानकावरून सोडण्यात येत आहेत. 26 सप्टेंबरपर्यंत हा बदल करण्यात आला आहे. आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत सुपर 4 आज भारत बांगलादेश सामना होणार आहे. रात्री 8 सामन्याला सुरुवात होईल. सुपर 4 पहिल्या सामन्यात भारतानं पाकिस्तानचा पराभव केला होता. शेवटी पुन्हा काही ठळक बातम्या. अतिवृष्टीग्रस्तांना सरसकट मदत करणार, नुकसानाच्या पाहणीनंतर मुख्यमंत्र्यांची घोषणा. विभागातल्या धरणांमधून पाण्याचा मोठा विसर्ग सुरू, नागरिकांना सतर्कतेचा इशारा. ज्येष्ठ साहित्यिक पद्मभूषण एस एल भैरप्पा यांचं वार्धक्यानं निधन. आणि आशिया चषक क्रिकेट स्पर्धेच्या सुपर 4 आज भारत बांगलादेश सामना. याबरोबरच हे बातमीपत्र संपलं. आमचं यानंतरचं बातमीपत्र उद्या सकाळी 7:10